Book 2
25
Панчвис
В городе
Шахарат
Мне нужно на вокзал
Мала стейшен ла зайца ахе
Мне нужно в аэропорт
मला विमानतळावर जायचे आहे.
मने नुजन फ सेंटर गोरद.
मला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जायचे आहे.
Как мне попасть на вокзал?
मी स्टेशनला कशी जाऊ?
Как мне попасть в аэропорт?
मी विमानतळावर कशी जाऊ?
Как мне попасть в центр города?
मी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कशी जाऊ?
Мне нужно такси.
मला एक टॅक्सी पाहिजे.
Мне нужна карта города.
मला शहराचा नकाशा पाहिजे.
Мне нужна гостиница.
मला एक हॉटेल पाहिजे.
Я хотела бы взять машину на прокат.
मला एक गाडी भाड्याने घ्यायची आहे.
Вот моя кредитная карточка.
हे माझे क्रेडिट कार्ड आहे.
Вот мои водительские права.
हा माझा परवाना आहे.
Что можно увидеть в городе?
शहरात बघण्यासारखं काय आहे?
Идите в старый город.
आपण शहराच्या जुन्या भागाला भेट द्या.
Совершите обзорную экскурсию по городу.
आपण शहर दर्शनाला जा.
Сходите в порт.
आपण बंदरावर जा.
Съездите на экскурсию по порту.
आपण बंदर दर्शन करा.
Какие достопримечательности есть кроме того?
यांच्या व्यतिरिक्त बघण्यासारख्या आणखी जागा आहेत का?
Пожалуйста, посетите нашу интернетную страницу www.book2.de, чтобы посмотреть книгу и тексты.